आधार पॅन लिंक केला, कसे शोधायचे? मागील काही वर्षांपासून सरकारतर्फे जनतेला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आधार पॅन लिंक करण्यासाठी सूचित करण्यात येत होते. अनेक वेळा आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली होती, तरी देखील अनेक जणांनी आधार पॅन लिंक केलेला नव्हता. दिनांक 30 जून 2023 रोजीची अंतिम मुदत मात्र सरकारने अंतिमच ठेवली आणि त्यानंतर आधार पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड आकारून मगच ती लिंक करण्यास सुरुवात केली. निष्क्रिय तसेच आधारला पॅन लिंक नसेल अशांचे पॅनचे स्टेटस इनऑपरेटिव्ह करून टाकले. अशा इनऑपरेटिव्ह पॅन धारकांचा TDS कपात 20% जादा दराने करण्यास सांगण्यात आले. आता आधार पॅन लिंक आहे का आणि पॅन सक्रिय म्हणजे ऑपरेटिव्ह आहे ना हे तपासण्याची जबाबदारी TDS कपात करणारे व्यापारी, बँका, कंपन्या यांच्यावर येऊन पडली आहे. प्रत्येक वेळी TDS कपात करताना पॅन इनऑपरेटिव्ह आहे का बघायचे आणि तसे असेल तर जादा दराने TDS कपात करायची. सरकारने नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी स्वीकारून पॅन ऑपरेटिव्ह आहे ना हे तपासून नेहमीच्या दराने TDS कपात केली देखील आणि तिमाही 2 म्हणजे जुलै 23 ते सप्टेंबर 23 ते TDS रिटर्न देखील दाखल केले. आता चक्क TDS कपात जादा दराने केली नाही म्हणून आयकर विभागाच्या नोटिसा यायला लागल्या. पॅन ऑपरेटिव्ह आहे तरी देखील 20% जादा दराने TDS कपात केली नाही अशी नोटीस पाहून सर्वजण गोंधळात पडले. डिपार्टमेंटकडे चौकशी केल्यावर समजलं की पॅन आता ऑपरेटिव्ह असला तरी TDS बुकिंग डेटला तो इनऑपरेटिव्ह होता. म्हणजे एक बिल तुमच्याकडे 3 ऑगस्ट 2023 या तारखेचे आले, तुम्ही TDS सप्टेंबर 2023 करताना पॅन ऑपरेटिव्ह होता. हे बघून नेहमीच्या दराने TDS कापला, तरीही डिपार्टमेंटकडून 20% दराने TDS नाही केला म्हणून नोटीस आली. का? कारण त्या पार्टीने आधार पॅन लिंकिंग 5 सप्टेंबर 2023 केले होते, म्हणजे बिल बुकिंग डेटला ऑगस्टमध्ये हा पॅन इनऑपरेटिव्हच होता. म्हणून TDS 20% जादा दराने कपात केली नाही म्हणून ही नोटीस. म्हणजे एखाद्या पार्टीला पेमेंट करताना 1. त्याचा आधार पॅन मुदत असतानाच लिंक होता का? 2. पॅन आधीपासूनच ऑपरेटिव्ह स्टेजलाच होता का? 3. की जुलैमध्ये तो इनऑपरेटिव्ह केला गेला होता? 4. आधार पॅन लिंक मुदतीनंतर केले होते का? आणि 5. पॅन इनऑपरेटिव्हचा ऑपरेटिव्ह कधी झाला? हे सर्व पेमेंट करते वेळी TDS कपात करताना तपासायचे. आता आधार पॅन लिंक करून पॅन ऑपरेटिव्ह किती तारखेला झाला हे तपासण्याची सोय कुठेही उपलब्ध नाही. म्हणजे TDS कपात करते वेळी बुकिंग डेटला अशा पार्टीचे पॅन स्टेटस काय होते हे ही अशी नोटीस आली की मगच समजणार. आता नोटीस आल्यावर हा जादा TDS कसा वसूल करणार असा मोठा प्रश्न सर्व व्यापाऱ्यांना पडला आहे. अशा पार्टीची चालू बिले असतील किंवा बिल पेमेंट देय असेल तरच अशी रक्कम वसूल करून भरता येईल. पण पार्टी नेहमीची नसेल तर अशी पार्टी ट्रेस करणे व वसुली करणे खूप कठीण काम आहे. TDS च्या बाबतचे हे नवीन अनुपालन करणे खूप क्लिष्ट काम आहे. सरकारने यातील क्लिष्टता कमी करून पॅन ऑपरेटिव्ह झाला असेल तर त्या तारखेवर बोट ठेवून TDS कापण्याचा नियम शिथिल करणे सोयीस्कर ठरेल, नाही का? आधार पॅन लिंक केला, कसे शोधायचे? हा लेख श्रीयुत मनोज भिडे, दापोली, दिगल टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांनी लिहिला आहे.